स्तोत्र संहिता 79. हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरले आहेत. त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे. त्यांनी येरुश्लेमीचे ढिगारे केले आहेत. त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते, आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचे मांस खाण्यासाठी दिले आहे. त्यांनी येरुश्लेम भोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत आणि त्यांना पुरण्यास कुणी राहिले नव्हते. आम्ही आमच्या शेजाऱ्यास निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकास थट्टा आणि उपास असे झालो आहोत. हे परमेश्वरा, हे कठोर चालणार, सर्व काळापर्यंत तू रागवलेला राहशील का? तुझी ईर्ष्या अग्निसारखी कोटपर्यंत जळत राहील. जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्य तुझ्या नावाने धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपला क्रोध होत, कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे. आमच्या विरुद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर हो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे. हे आमच्या तारणार देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता आम्हास मदत कर, आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर. यांचा देव कोठे आहे असे राष्ट्राने का म्हणावे? तुझ्या सेवकाचे जे रक्त पाडले गेले त्याबद्दलचा सूड उगवण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रामध्ये कळावे. कैद्यांचे कन्ने तुझ्या काणी येऊ दे. ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव. हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानित केले त्यांच्या पदरी तो उलट 7 पटीने घाल. मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे, ते आम्ही सर्व काळ तुला धन्यवाद देऊ. आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णित जाऊ.